दुसरे इतिहास अध्याय 24. योवाश राजा झाला तेव्हा 7 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 40 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या ही बैरशेबा नगरातली होती. यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. यहोयादाने योवाशाला 2 पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली. पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले. तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलावून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, यहुदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्रायल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. या कामाला विलंब लावू नका. पण लेवींनी या बाबतीत तत्परता दाखवली नाही. तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, लेवींना तू यहुदा आणि यरुश्लेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे. पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी परमेश्वराच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बाल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती. राजा योवाशाच्या आज्ञेवरून एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. लेवींनी मग यहुदा व यरुश्लेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लुकास सांगितले. इस्रायल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्रायल लोकांवर बसवला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटी जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले. पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. ती पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले. या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीट नेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले. कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी या व्यतिरिक्त सोन्या रुपयाचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जिवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत. पुढे यहोयादा वयोवृद्ध झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्यूवेळी त्याचे वय 130 वर्षे इतके होते. दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्रायलामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या. म्हणून लोकांनी त्याचे या ठिकाणी दफन केले. यहोयादा मरण पावल्यावर यहुदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले. पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते, पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती त्यांची पूजा सुरू केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहुदा आणि यरुश्लेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला. लोकास परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेश त्यांना पाठवले. संदेश त्यांनी लोकास परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली, पण लोक ऐकेनात. तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याचकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केला, आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे. पण लोकांनी जखऱ्या विरुद्ध कट केला. राजाने लोकास जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले. जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, हे पाहून परमेश्वर तुला शासन करो. वर्ष अखेरीला आरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहुदा आणि यरुश्लेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिश्काच्या राजाकडे पाठवले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते, तरी यहुदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहुदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले. अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले. तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्या विरुद्ध कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मुठमाती दिली, पण राजांच्या दफनभूमीत त्याचे दफन केले नाही. जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादाच्या आईचे नाव शिमत ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिमरित ही मवाबी होती. योवाशाचे पुत्र त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.